चीनीमंडी.com पॉडकास्ट। जिओचा ग्राहकांना झटका, कॉलिंगसाठी आता लागणार शुल्क। जिओच्या ग्राहकांना मोफत फोनवर बोलण्याचा आनंद आता जास्त काळ घेता येणार नाही, कारण कॉल टर्मिनेशन चार्जच्या नियमातील अनिश्चिततेमुळे व्हॉइस कॉलसाठी शुल्क आकारणार असल्याचं जिओनं जाहीर केलंय। जिओ टू जिओ कॉलिंग मोफत असेल, मात्र इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी प्रति मिनिट 6 पैसे शुल्क आकारलं जाईल। मात्र ग्राहकांना या बरोबरीत डेटा देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दूरसंचार कंपन्यांना आपल्या ग्राहकानं इतर नेटवर्कवर फोन केल्यानंतर द्यावं लागणारं शुल्क जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत जिओकडूनही 6 पैसे प्रति मिनिट दरानं शुल्क आकारलं जाईल असं कंपनीनं स्पष्ट केलंय। हा चार्ज जिओच्या ग्राहकानं इतर नेटवर्कवर फोन केल्यास लागू असेल, मात्र जिओवर येणाऱ्या कॉलिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं 2017 इंटरकनेक्ट युजेस चार्ज कमी करून 14 पैशांहून 6 पैसे प्रति मिनिट केला। जानेवारी 2020 हे शुल्क बंद करणार असल्याचंही सांगितलं होतं। ट्रायनं आता याच्या समीक्षेसाठी कन्सल्टेशन पेपर जारी केलाय। जानेवारी 2020 ही मुदत वाढवण्याची गरज आहे का याबाबत मत सांगितलं आहे। जिओची व्हॉइस कॉलिंग सध्या पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे जिओला एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना केलेल्या कॉलसाठी 13,500 कोटी रुपये भरावे लागतात। इनकमिंग मोफत आणि अतिरिक्त डेटा मिळणाऱ्या जिओच्या ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे, पण इनकमिंग मात्र मोफत असेल। त्या मोबदल्यात कंपनी ग्राहकांना अतिरिक्त डेटा देणार आहे। ट्रायच्या कन्सल्टेशन पेपरमुळे निर्णयाबाबतचं चित्र सध्या अस्पष्ट आहे, त्यामुळे जिओला नाईलाजानं ग्राहकांना चार्ज आकारावा लागतोय। बुधवारपासून केल्या जाणाऱ्या सर्व रिचार्जवर इतर नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या कॉलसाठी आयुसी टॉपअप व्हाउचरच्या माध्यमातून 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारलं जाईल। ट्रायकडून टर्मिनेशन चार्ज शून्य केला जात नाही तोपर्यंत जिओच्या ग्राहकांना कॉलिंगसाठी पैसे मोजावे लागतील। या पैशांच्या मोबदल्यात ग्राहकाला आयुसी टॉपअप व्हाउचरच्या वापरानुसार डेटा दिला जाईल। आयुसी फी म्हणून जिओनं गेल्या 3 वर्षात आयडिया, वोडाफोन आणि एअरटेलसारख्या कंपन्यांना 13,500 कोटी रुपये दिलं असल्याचंही कंपनीनं सांगितलं।